पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. लोकसभा वेंचणुकेच्या चवथ्या पांवड्यान आज 9 राज्यांत 1 केंद्रशासित प्रदेशांतल्या 96 लोकसभा मतदारसंघांनी मतदान जाता. आंध्र प्रदेशांतल्या 25 मतदारसंघांनी, तेलंगणांतल्या 17 मतदारसंघांनी, उत्तर प्रदेशांतल्या 13 मतदारसंघांनी, महाराष्ट्रांतल्या 11 मतदारसंघांनी, मध्य प्रदेशांतल्या आणि अस्तंत बंगालांतल्या दरेकी 8, बिहारांतल्या 5, झारखंड आणि ओडिशांतल्या दरेकी 4 मतदारसंघाबरोबरच जम्मू काश्मीरांतल्या 1 मतदारसंघांनी या पांवड्यान मतदान जाता. सकाळी 7 वरांचेर मतदानाक सुरुवात जाल्या आणि सांजवेळा 6 वरांचेर मतदान सोपतले. मतदारांचो सहभाग वाढोवपा खातीर तेलंगणाच्या 17 संसदीय मतदारसंघांतल्या कांय विधानसभा विभागांनी मतदानाचो वेळ वाढयला अशें वेंचणूक आयोगान सांगले. या टप्प्यान 8.97 कोटी दादले आणि 8.73 कोटी बायलो मतदारांसयत 17.70 कोटी वयर मतदार मतदान करपाक पात्र आसात. चवथ्या पांवड्या खातीर वट्ट 1717 उमेदवार रिंगणांत आसात. ह्या पांवड्यान कितल्याशाच नामनेच्या उमेदवारांचे नशीब ईव्हीएमान सील जातले. केंद्रीय मंत्री भाजपचे फुडारी गिरीराज सिंग, अर्जुन मुंडा, जी किशन रेड्डी, अजय कुमार मिश्रा, जेडीयूचे राजीव रंजन सिंग, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, काँग्रेसचे फुडारी अधीर रंजन चौधरी, टीएमसीची महुआ मोइत्रा आणि शत्रुघ्न सिन्हा, एआयएमआयएमचे असुद्दीन ओवेसी हांचो आसपाव हातून आसा. वैजकी अभियांत्रिकी, फार्मसी, आयुर्वेदिक, नर्सिंग, होमिओपॅथी या वेवसायिक महाविद्यालय प्रवेशा खातीरचे अर्ज आयच्यान घेवपाक सुरवात जातली. दर वर्सा प्रमाण अनुलेखित तांत्रिक शिक्षण संचालनालयावरवी प्रवेश प्रक्रिया जातली. तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या गोपांनी ही माहिती दिली. प्रवेशाची माहिती पुस्तिका तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळाचेर उपलब्ध आसा. प्रवेशाचे अर्ज 13 मे ते 24 मे 2024 या काळात सकाळी 10 ते 5 वरांमेरेन सादर करचे अशी सुचोवणी आसा. आयतारा अर्ज घेवचे ना. पर्वरेचे तांत्रिक शिक्षण संचालनालय, वेर्णाचे पात्रे कोसेसांव कॉलेज, फातोड्डेचे दॉनबॉस्को कॉलेज, आसगांवचे आग्नेल इन्स्टिट्यूट, फार्मागुडीवेले बानेकार फार्मसी महाविद्यालय या संस्थांनी प्रवेश अर्ज घेवपाची व्यवस्था केल्या. इच्छुक विद्यार्थ्यांनी 24 मे मेरेन अर्ज सादर करचे. वैजकीय, दंत आणि आयुर्वेदिक अभ्यासक्रमाखातीरचो प्रवेश नीट परीक्षेच्या गुणाचेर जातलो. अभियांत्रिकी पदवी प्रवेश जेईई परीक्षेच्या गुणाचेर जातलो. परीक्षेचे निकाल जाहीर जावंक नसले तरी या तारखे भितर प्रवेश अर्ज सादर करप आवश्यक असा असे तांत्रिक शिक्षण संचालनालयान कळीत केला. प्रवेश परीक्षांचो निकाल लागल्या उपरांत 5 दिसां भितर विद्यार्थ्यांक गुण सादर करचे पडटले. कष्ट घेतल्या बगर खंयचोय कलाकार व्हड जावंक पावना असे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांनी सांगले. मंगेशी वाठारान 14व्या मांगिरेश संगीत महोत्सवाचे उक्तावण केल्या उपरांत मंत्री गावडे उलयताले. क्लबाच्या संस्थापक वांगड्यांची याद करून तांकां भोवमानीत केले. मंत्री गावडे हांनी आयोजकांची तोखणाय केली. मांगिरेश युथ क्लब सातत्यान अश्यो कार्यावळी आयोजित करता, सातत्य राखता तीच संस्था मुखार वता असे तांणी म्हळे. संगीत महोत्सवाच्या उक्तावण सुवाळ्याक मंगेश देवस्थानचे सचिव, संस्थापक वांगडी राजू मंगेशकार, जिल्हो पंचायत वांगडी दामोदर नायक, संस्थेचे सचिव केदार मणेरीकर हजर आशिले. फादर नाटकांतल्या जैतिवंत कलाकारांचो मंत्री गावडे हांचे हस्तुकी भोवमान झाला. सुबोध ढवळीकर हांनी कलाकारांची ओळख करून दिली. उक्तावण सुवाळ्या उपरांत 2 सत्रांनी संगीत कार्यावळी झाल्यो. पुराय कार्यावळीचे सूत्रसंचालन सावनी दांडेकर हांनी केले. राज्यांत आशिल्ल्या आंब्याच्या जातींची नोंद दवरपासयत तांची जतनाय घेवपाच्या हेतान शेती खात्यान 2 दीस आंब्याचे प्रदर्शन मेगा शो घडोवन हाडपाचे थारायला. 17 आणि 18 मेक पणजे कला अकादमीन हे प्रदर्शन जातले. शेती संचालक नेवेल आफोन्सो हांनी ही माहिती दिली. विभागी शेती कार्यालयान प्रवेश अर्ज उपलब्ध आसा. वाटो घेवपाक इच्छूक आशिल्ल्यांनी 16 मे मेरेन अर्ज करचो. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.